नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी स्नेहा नाईक तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, अंतर्गत पर्यटनाक उर्बा दिवन रोजगार निर्माण करपाचे सरकाराचे यत्न आसात अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले। राज्याभायल्यान गोंयच्या शिमे भितर येवन नुस्तें मारपा संबंधी भारतीय तटरक्षक दळान केल्ल्या वक्तव्याचो निशेध करून गोंय सरकारान हातून हस्तक्षेप करपाची मागणी गोंयच्या पारंपारीक नुस्तेमारी संघटनेन केल्या। शिक्षण संचालनालयान पुलीस महासंचालक कार्यालयाच्या सहकार्यान माध्यमिक शाळांतल्या भुरग्यांखातीर रस्तो सुरक्षेचेर शाळांच्या नोडल अधिकाऱ्यांक खासा प्रशिक्षण कार्यावळ आखल्या। गोंयांत पयलेच फावट भारतीय सांकेतिक भाषा अध्यापन पदविका हो अभ्यासक्रम गोंय विद्यापीठात सुरू जाला। आता पुराय खबरो, अंतर्गत पर्यटनाक उर्बा दिवन रोजगार निर्माण करपाचे सरकाराचे यत्न आसात अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले। संवसारीक पर्यटन दिसाची गोंयकारांक परबी भेटयतना तांणी सन सेंट सी हाचे मुखार पर्यटन वचपाची गरज उक्तायली। खांडेपार हांगाचे एका फार्माचेर पर्यटन आनी टीटीएजीन पर्यटन दीस मनयलो। मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची कार्यावळीक हाजिरी आशिल्ली। संवसारीक पर्यटन दिसाची कार्यावळ पयलेच खेपो गांवगिऱ्या वाठारांतल्यान एका फार्माचेर जाता। अंतर्गत पर्यटनाक उर्बा दिवपी ही गजाल आसा। गोंयचे पर्यटन हे फकत सन सेंट सी इतल्या पुरतेच मर्यादीत उरपाक फावना, ते गांवगिऱ्या वाठारांत पावपाक जाय। अर्थवेवस्थेक उर्बा दिवपा खातीर पर्यटन वाडपाची गरज आसा। पर्यटन वाडपा खातीर कुशळ मनीसबळाची गरज आसा। हातूंतल्यान रोजगार निर्मितीक वाव मेळटलो। पर्यटकांक थळावे जेवण, थळावे खाद्यपदार्थ मेळपाक लागले जाल्यार स्वयंपूर्ण मोहीम फुडें वतली। पर्यटनाक लेगीत थळाव्या गजालींचेर भर आसपाक जाय। वेलनेस, वैजकी, आध्यात्मीक पर्यटन वाडपा खातीर टीटीएजी सयत हेर जाळवणदारांनी यत्न करपाक जाय। पर्यटन वाडपाक टीटीएजी सयत हेर जाळवणदारांनी सहकार्य करचे अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी संवसारीक पर्यटन दिसा निमतान केले। राज्याभायल्यान गोंयच्या शिमे भितर येवन नुस्तें मारपा संबंधी भारतीय तटरक्षक दळान केल्ल्या वक्तव्याचो निशेध करून गोंय सरकारान हातूंत हस्तक्षेप करपाची मागणी गोंयच्या पारंपारीक नुस्तेमारी संघटनेन केल्या। वास्को हांगा घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत उलयतना संघटनेचे मुखेली ओलांसियो सिमॉयस हांणी ही म्हायती दिली। शेजारच्या राज्यांतल्यान नुस्त्याच्यो बोटी गोंयच्या दर्यांत येवन नुस्तें मारपाच्या प्रकाराचेर गोंयांतल्या नांवांत जावपाक लागिल्ल्यान हाचेर उपाय काडपा खातीर निळकंठ हळणकार हाणे सरकारी अधिकाऱ्यांची बसका घेतिल्ली तेन्ना खंयच्याच भारतीयांनी देशाभितर खंयच्याय सुवाते भितर नुस्तें मारपाक शकता, भारतीय तटरक्षक दळ तांकां आडावपाक शकना अशें तटरक्षक दळाच्या अधिकाऱ्यांनी उलोवन दाखयिल्लें। हाचेर प्रतिक्रिया दितना शिमॉयस हांणी म्हळां, भारतीय तटरक्षक दळ आयज आपणाली जबाबदारी विसरपाक लागला। दर्यादेग पर्यावरण राखपाची जबाबदारी तटरक्षक दळाची आसा। हातूंत दर्या, दोंगोर, दर्यावेळ आनी उदकांतल्या सैमीक संपत्तीची राखण येता। आयज गोंयांत दर्यादेगे लागसार 300 हॉर्स पॉवर मागना आशिल्ल्या बोटींक नुस्तें मारपाक मान्यताय आसतना 700 हॉर्स पॉवराच्यो राज्याभायले ट्रॉलर गोंयांत येवन हिसपा भायर नुस्तें मारून घेवन वतात। हे अशें चालूच उरले जाल्यार गोंयचो पारंपारीक नुस्त्याचो धंदो अडचणीत येतलो तेन्ना गोंय सरकारान भारतीय तटरक्षक दळाक फावो त्यो सुचोवण्यो करच्यो अशी मागणी संघटनेच्या मुखेली ओलांसियो सिमॉयस हांणी केल्या। सरकारी महाविद्यालय खांडोळेच्या कोंकणी विभागान जाग प्रकाशन हांच्या जोडपालवान सर्गेस्त रवींद्र केळेकार हांच्या जन्मशताब्दी वर्सा निमतान आयोजित केल्ल्या रवींद्र केळेकार यादस्तीक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय आनी गोंय विद्यापीठ निबंध सर्तीचो निकाल जाहीर केला। ह्या सर्तीच्यो प्रवेशिका ऑनलायन पद्दतीन मागयिल्ल्यो। सर्तीत वट्ट 25 सर्तकांनी वांटो घेतिल्लो। निबंधाचो विशय म्हजे कल्पनेतले गोंय असो आशिल्लो। हे सर्तीतले पयले इनाम चौगुले महाविद्यालय मडगांव हांगा शिकपी रिया कुडाळकर हाका फावो जाले, जाल्यार दुसरे इनाम निर्मला इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन पणजे हांगा शिकपी क्लिवा फेर्नांडीस हाका फावो जाला। तिसरे इनाम सरकारी कला वाणिज्य आनी विज्ञान महाविद्यालय केपे हांगा शिकपी पंकज गावडे हाका फावो जाले। ह्या सर्तीचे पयले उमेद वाडोवपी इनाम झाटये महाविद्यालय दिवचल हांगा शिकपी अस्मी बाणावलीकर हाका मेळा, जाल्यार दुसरे इनाम उमेद वाडोवपी इनाम सरकारी कला वाणिज्य आनी विज्ञान महाविद्यालय साखळी हांगा शिकपी देवकी लवंदे हाका मेळा। ही नामां मनोहरराय सरदेसाय यादस्तीक कविताकृती सत्रांत भेटयतले। ह्या सुवाळ्याची तारीख बेगीनूच सगळ्यांक कळयतले अशें कोंकणी विभागान कळयला। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात। शिक्षण संचलनालयान पुलीस महासंचालक कार्यालयाच्या सहकार्यान माध्यमिक शाळांतल्या भुरग्यांखातीर रस्तो सुरक्षा विषयाचेर शाळांच्या नोडल अधिकाऱ्यांक खासा प्रशिक्षण कार्यावळ आखले. रस्तो सुरक्षेविशी विद्यार्थ्यांचे गिन्यान वाढोवपा खातीर आनी रस्तो सुरक्षेचेर तांत्रिक नदरेन अधिकाऱ्यांक प्रशिक्षित करपा खातीर हे शिबीर आखला अशे शिक्षण संचालक शैलेश चिंगडे हांणी जारी केल्ल्या परिपत्रकांत म्हळा. उत्तर गोंयांतल्या शिक्षकां खातीर 3 ऑक्टोबराक गणपती हॉल जीआरपी कॅम्प पालतीनो पणजी गोंय हांगा जाल्यार दक्षीण गोंय शिक्षकां खातीर 4 ऑक्टोबराक भोवउद्देशीय सभाघर सरकारी वाणिज्य आनी अर्थशास्त्र महाविद्यालय बोड्डे मडगांव हांगा ही प्रशिक्षण शिबिरां जातली. राज्यातल्या सगळ्या नोडल शिक्षकांनी प्रशिक्षण कार्यावळींत वांटो घेवचो अशें राज्य शिक्षण संचालनालयान मागला. गोंय पयलेच फावट डिप्लोमा इन टिचींग इंडियन सायन लँग्वेज म्हणजेच भारतीय सांकेतिक भाषा अध्यापन पदविका हो अभ्यासक्रम गोंय विद्यापीठात सुरू झाला. राज्य दिव्यांग आयुक्त कार्यालयाच्या फुडाकाराखाला केंद्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार हांच्या जोडपालवान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसेबिलिटी आणि गोंय विद्यापीठ हांचे मदीं जाल्ल्या समजिकाय कबलातीवरवीं हो अभ्यासक्रम चालीक लागला. खंयचेय शारिरीक तांकेपुरतोच विचार दवरिनासतना दरेका व्यक्तीक समान संद दिवपाविशी गोंय राज्यान आपणायिल्ले लागणुकीचे महत्व ह्या DTISL अभ्यासक्रम सुरू करपा फाटल्यान आसा. कुशळ सांकेतिक भास शिक्षकांची उदरगत करीत मूक तशेंच श्रवण दोश आशिल्ल्या व्यक्तींक दर्जेदार शिक्षण दिवन तांकां समाजाच्या सगळ्या मळांचेर वांटेकार जावपाची संद दिवपाचे नदरेन एक सकारात्मक पावल उबारला. हे विशीं राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकार हांणी सांगले, गोंय विद्यापीठांत हो अभ्यासक्रम सुरू जाता ही सगळ्यां खातीर एक इतिहासीक आनी अभिमानाची गजाल. अभ्यासक्रम विद्यार्थ्यांक प्रभावी सांकेतिक भाषा शिक्षक जावपा खातीर आनी फुडाराक रोजगाराच्यो संदी मेळोवन दिवपा खातीर सज्ज करतलो. विज्ञानीक आनी उद्देगीक संशोधन परिशद राष्ट्रीय दर्या विज्ञान संस्थेन ब्रेस्तारा दोना पावला जाल्ल्या तांच्या 83व्या स्थापना दिसा निमतान ओपन डे आयोजित केल्लो. ह्यावेळार गोंयभरातल्यान 32 शाळांतल्यान 1000 वयर विद्यार्थ्यांनी तांच्या शिक्षकांसयत भेट दिवन थंयच्या कर्मचाऱ्यांकडेन संवाद साधलो आनी संस्थेतल्या प्रयोगशाळांक भेट दिली. दर्या विज्ञानाविशी विद्यार्थ्यांमदी जागृकताय जावची म्हणून हो उपक्रम आयोजित केल्लो. सरकारी महाविद्यालय खांडोळे कोंकणी विभागा वतीन सर्गेस्त मनोहरराय सरदेसाय हांच्या जन्मशताब्दी वर्सा निमतान आयोजित केल्ल्या कोंकणी कविता लेखन सर्तीत म्हापशेच्या SV वालावलकार उच्च माध्यमिक विद्यालयाचो विद्यार्थी साहिल पेडणेकार हांणी बरयिल्ल्या हार मानू नका हे कवितेक पयले इनाम फावो जाला. जाल्यार मडगांवच्या दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी क्रिझेना लिमा हांच्या शेतकाराची काणी ह्या कवितेक दुसरे इनाम कुजऱ्याच्या डॉ KB येडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयाचो विद्यार्थी सोनल कामत सातोसकार हाच्या चल आईज कविता बरोवया ह्या कवितेक तिसरे इनाम जाल्यार पयले उमेद वाडोवपी इनाम खोर्ली तिसवाडीच्या मडकयकार उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया भोसले हांच्या झाडा ही कवितेक मेळा. दुसरे उमेद वाडोवपी इनाम बाणावलीच्या होली त्रिनिटी उच्च माध्यमिक विद्यालयाचो विद्यार्थी जोशुआ सिल्वा हांच्या गिन्यानाचे घर ह्या कवितेक फावो जाले. ह्या कविता सर्तीत राज्यभरातल्यान उच्च माध्यमिक विद्यालयातल्यान 23 सर्तकांनी वांटो घेतिल्लो. गोंयात 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2024 मेरेन हातांनी नितळसाणीचें काम करपी कामगारांचें सर्वेक्षण करतले अशें दक्षीण गोंय जिल्लो न्याय दंडाधिकाऱ्यान कळीत केलां. नितळसाण कामगार रोजगार प्रतिबंध आनी तांचे पुनर्वसन कायदो 2013 खाला हे सर्वेक्षण करतले. चड म्हायती खातीर इत्सूक व्यक्तींनी दक्षीण गोंयांतल्या नगरपालिका मंडळ वा ग्रामपंचायत कार्यालयांत भेट दिवची अशें म्हळां. परत एक फावट मुखेल खबरो. अंतर्गत पर्यटनाक उर्बा दिवन रोजगार निर्माण करपाचे सरकाराचे यत्न आसात अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. राज्याभायल्यान गोंयच्या शिमेभितर येवन नुस्तें मारपा संबंधी भारतीय तटरक्षक दळान केल्ल्या वक्तव्याचो निषेध करून गोंय सरकारान हातून हस्तक्षेप करपाची मागणी गोंयच्या पारंपारीक नुस्तेमारी संघटनेन केल्या. गोंयांत पयलेच फावट भारतीय सांकेतिक भाषा अध्यापन पदविका हो अभ्यासक्रम गोंय विद्यापीठांत सुरू जाला. इतल्यान प्रादेशीक खबरो हांगा सोंपता.